नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरसाठीच्या पाणीपुरवठा योजनेचं काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याचा निर्णय. भारत युके यांच्यातला व्यापार आर्थिक करार लागू. मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण तसंच सेमिकॉनचा पुढचा टप्पाही मंजूर. आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं नीरास्नान तर संतश्री गजानन महाराजांची पालखी आज तुळजापूरमध्ये. आता सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगरसाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचं काम गतीनं पूर्ण करून शहरवासियांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार डॉ भागवत कराड यावेळी उपस्थित होते. कंत्राटदाराने आणि संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जुन्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या रेस्टोरेशनचं कार्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं करावं. या कामामुळे खोदलेले रस्ते आणि खड्ड्यांची दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात कुठेही खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या योजनेअंतर्गत पाणी वितरणासाठी शहरात 59 टाक्या बांधण्यात येणार असून त्यापैकी 29 पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात 1,911 किलोमीटर पाणीपुरवठा वितरण प्रणालीपैकी 1,291 किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यात आलं असून 46,500 नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या विजेचं शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मुंबईत काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय.
आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. समुद्रात वाहून जाणारं पावसाचं पाणी गोदावरी तापी खोऱ्यात यावं यासाठी वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येतील आणि सुमारे 24 नवी धरणे आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. तसंच दरवर्षी पुरामुळे वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार कालपासून लागू झाला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या नाव्हाशेवा बंदरातून रवाना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्या उपस्थितीत मुंबईत या व्यापार कराराअंतर्गत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात करण्यात आली. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून याअंतर्गत देशात मोबाईल फोनच्या निर्मितीसाठी पात्र विक्रीवर 2.25-5% सवलत दिली जाईल. मोबाईलच्या स्वदेशी भागांची खरेदी केल्यास 1.5% अतिरिक्त सवलत दिली जाईल. या योजनेच्या कालावधीत अंदाजे 39,00,000 कोटी रुपयांच्या मोबाईल फोनचं उत्पादन होण्याची अपेक्षा असून 60,000 जणांना थेट रोजगार मिळणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग इसमें 62,500 करोड रुपीज का लेआउट हुआ. आप सब जानते हैं कि इन 10 वर्षों में मैसिव चेंज आया इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग में, 7 गुना मैन्युफैक्चरिंग बढ़ी, प्रोडक्शन बढ़ा और 11 गुना एक्सपोर्ट बढ़ा 2014 के कंपैरिजन में। और भारत जो मोबाइल फोन इंपोर्टर था आज नेट एक्सपोर्टर बन गया है और सेकंड लार्जेस्ट मैन्युफैक्चरर बन गया है भारत मोबाइल फोन का।
भारताच्या सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी मंत्रिमंडळानं सेमिकॉन 2.0 मंजुरी दिली असून त्यासाठी एकूण 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद आहे। आपल्या देशाला जगाच्या सेमीकंडक्टर नकाशावर स्थान देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करणं हे याचं उद्दिष्ट आहे। आत्मनिर्भर भारतासाठी मंत्रिमंडळानं युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण 2026 मंजूर केलं। देशात गॅस आधारित युरिया उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी युरिया क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं हे धोरण असून आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल।
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना काल नीरा नदीत विधिवत स्नान घालण्यात आलं। याआधी सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं भव्य आणि भक्तिमय स्वागत करण्यात आलं। पुढील 3 दिवस पालखीचा मुक्काम सातारा जिल्ह्यात आहे। आज चांदोबाचा लिंबई इथं पालखीचं पहिलं उभं रिंगण होणार आहे। दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता। शेगावच्या संतश्री गजानन महाराज यांच्या पालखीचं काल धाराशिव शहरात आगमन झालं। भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं, तसंच रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत पालखीचं दर्शन घेतलं। आज ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे। संत नामदेव महाराजांच्या पालखीचं काल अंबाजोगाई इथं आगमन झालं। पालखीचा पहिला भव्य अश्वरिंगण सोहळा यावेळी पार पडला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली। या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान अबुधाबीसाठी रवाना झालं। नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली। परभणी इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दूध भेसळीविरोधात कारवाई केली। शहरातल्या वसमत रोडवरील काळी कमान आणि शिवशक्ती कॉर्नर परिसरात दुचाकीवरील कॅनमधून तसंच रस्त्यावरील स्टॉलवर किरकोळ दूध विक्री करणाऱ्या 9 विक्रेत्यांकडून घेतलेले दुधाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले। अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे। जालना शहर महानगरपालिकेनं अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे। आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार काल मंगळ बाजार आणि भिकारी चौक परिसरातली 52 अनधिकृत अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली। पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसंच अतिक्रमण हटवण्याचा खर्चही वसूल केला जाईल असा इशारा महानगरपालिका प्रशासनानं दिला आहे। राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या। वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसराला पुरातन स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। मृगबहार 2026 फळपीक विमा योजनेत परभणी जिल्हा राज्यात 2 क्रमांकावर आहे। या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत तब्बल 81,523 विमा अर्जांची नोंदणी झाली आहे। जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा काढून पीक संरक्षित करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपायुक्त वसुधा फड यांनी काल महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी अधिक कल्पकतेनं अध्यापन करावं अशा सूचना त्यांनी केल्या। राज्यात बहुतांश भागात काल पावसाने हजेरी लावली। सांगली जिल्ह्यात मिरज इथं पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। नाशिक शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस झाला। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात वैजापूर, पैठण, खुलताबाद, दौलताबाद या ठिकाणीही काल संध्याकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। छत्रपती संभाजीनगरसाठीच्या पाणीपुरवठा योजनेचं काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याचा निर्णय। आणि भारत UK यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार लागू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता नमस्कार.